श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आजच्या विशेष कार्यक्रमात मी ऋतुजा सावंत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया। ही प्रार्थना सादर करतोय सद्भक्त अनिकेत कराडकर।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससं नीलमेघावपाशम् रमामन्दिरम् सुन्दरम् चित्प्रकाशम् वरम् त्विष्टिकायाम् समन्यस्तपादम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् प्रमाणम् भवाद्भेरिदम् मामकानाम् नितम्बः पराभ्याम् घृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै घृतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् स्फुरत्कौस्तुभालम् कृतम् कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकम् श्रीनिवासम् शिवम् शान्तमीडम् वरम् लोकपालम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् शरत् चन्द्रबिम्बाननम् चारुहासम् लसत्कुन्दलात्क्रान्त गण्डस्थलाङ्गम् जपारागबिम्बादरङ्कम् जनेत्रम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् किरीटोज्ज्वलः सर्वदिक्प्रान्तभागम् सुरैरर्चितम् दिव्यरत्नैरनर्घ्यैः त्रिभङ्गाकृतिम् बर्हमायावतं सन् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् विभुम् वेणुनादम् चरन्तम् दुरन्तम् स्वयम् लीलया गोपवेशम् दधानम् गवाम् वृन्दकानन्दनम् चारुहासम् परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम् अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्य मेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं।
आज आपण या विशेष कार्यक्रमासाठी अर्थात 16 ते 25 वयोगटाच्या युवास्नेह कार्यक्रमासाठी एकत्र जमलो आहोत। गेल्या काही वर्षांपासून या वयोगटातर्फे दरवर्षी 2 याप्रमाणे युवास्नेह कार्यक्रम सादर केले जातात, त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम आम्ही सादर करत आहोत। आपल्या केंद्रात येणारे जास्तीत जास्त साधक हे आपली साधना, सेवा व केंद्रातील उपस्थिती याबाबत काटेकोर आहेत। त्याचप्रमाणे आम्ही युवा साधक देखील आपली साधना, सेवा व केंद्रातील उपस्थिती याबाबत काटेकोर राहण्याचा प्रयत्न करतो। साधकासाठी वय वर्ष 16 ते 25 हा काळ साधनेकरता अत्यंत अनुकूल असतो। या वयात साधकावर फारशा कौटुंबिक जबाबदाऱ्या नसतात। साधक त्याच्या व्यस्त दिनक्रमातून देखील थोडा वेळ साधनेसाठी, केंद्रासाठी देऊ शकतो। सध्या मी बघते आमच्याच वयाची मुलं रविवारची सुट्टी उशिरा उठणे, पिक्चर पाहणे, दिवसभर घराबाहेर भटकणे यातच घालवतात, पण केंद्रात येणारी मुलं मात्र या बाह्य आकर्षणांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात। स्वामीजींनी सांगितलेली साधना नियमित करणं व आपण करत असलेली साधना अधिक जोमाने करणं हे याच काळात शक्य आहे। मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा मी सर्वप्रथम केंद्रात आले। तो बुधवार होता आणि राहाळकर राम मंदिर येथे पूजनीय स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन होतं। जिन्याखालील जागा मिळाल्याने मला स्वामीजी दिसत नव्हते, ते काय सांगतात ते काही कळत नव्हतं, पण नमस्कारासाठी रांगेत उभे राहिल्यावर मी स्वामीजींना पाहिलं आणि नमस्कार केल्यावर जेव्हा स्वामीजींनी डोक्यावर हात ठेवला तेव्हा वाटलं आईनेच डोक्यावर हात ठेवलाय। परमार्थ, सद्गुरु, सद्गुरूंचं महत्व या सर्वांपासून तेव्हा मी कितीतरी लांब होते। स्वामीजींच्याच कृपेमुळे मी हळूहळू केंद्रात येऊ लागले। जेव्हा शक्य होईल तेव्हा मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी होणाऱ्या सेवेत मी सहभागी होऊ लागले। मोठ्या प्रेमाने मला स्वामीजींनी कृपांकित केले। या सद्गुरु सहवासाच्या आठवणी आपल्या कायम स्मरणात राहतात, ते केवळ स्वामीजी आपल्यावर करत असलेल्या निस्वार्थ प्रेमामुळे। आज आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याच्या केंद्रस्थानी आपले सद्गुरु आहेत। मोठ्या भाग्याने आपल्याला आपल्या सद्गुरूंचा एवढा निकट सहवास लाभत आहे आणि असा सद्गुरु सहवास आम्हा युवा साधकांना लाभला तो भुगाळ शिबिरामुळे। जून महिन्याच्या 14, 15 व 16 तारखेला 16 ते 25 वयोगटासाठी भुगाळ शिबिर आयोजित करण्यात आले होते। सद्भक्त सुधीर काका पाटकर व सद्भक्त सुधीरदादा रामदासी यांनी खूपच सुंदर पद्धतीने शिबिर आयोजित केले होते। सर्व युवा साधकांनी मिळून एकत्रितपणे साधना करावी, एकमेकांपासून प्रेरणा घेऊन आपला अभ्यास सुरू ठेवावा, तसेच सर्व साधकांना मिळून स्वामीजींबरोबर देखील साधना करता यावी, आपला अभ्यास करतेवेळी पडलेले प्रश्न स्वामीजींसमोर मनमोकळपणाने मांडता यावेत, या सर्व गोष्टींसाठी हे शिबिर आयोजित केले होते। आपल्या केंद्राबद्दल, स्वामीजींबद्दल युवा साधकांचे काय भाव आहेत हे ऐकूयात शिबिरात सहभागी झालेल्या 2 युवा साधकांच्या मनोगतातून। कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण 2 मनोगत ऐकणार आहोत आणि दुसऱ्या भागात शिबिरात सहभागी झालेल्या 2 युवा साधकांकडून या शिबिराचे महत्व व ते शिबिर त्यांना साधनेच्या अंगाने देखील कसे उपयोगी ठरले याविषयीचं त्यांचं चिंतन ऐकणार आहोत। वरवर पाहता मनोगत म्हणजे आपल्या मनातील भाव मांडणे, पण खरं म्हणजे मनोगत म्हणजे निव्वळ आपल्या मनातील भाव मांडणे असं नसून मनोगत लिहिताना आपण आपल्याशीच आपल्याच भूतकाळाची उजळणी करतो. मनोगत लिहिताना घडलेल्या चिंतनातून आपण आपली साधना अधिक जोमाने करण्याचा प्रयत्न करतो. स्वामीजींबाबत घडलेले प्रसंग आपण या मनोगतातून ऐकतो. असेच काही प्रसंग ऐकूयात सद्भक्त अमरजा गोखले हिच्या मनोगतातून. सद्भक्त अमरजा ही लहानपणापासून नियमित केंद्रात येते. ती आता उशावी कॉमला एसटी कॉलेज येथे शिकत आहे. तसेच ती आता सीएसची फाउंडेशनची परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाली आहे. आता आपण तिचं मनोगत ऐकूयात.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मी केंद्रात केव्हापासून यायला लागले असा या मनोगताच्या निमित्ताने आठवण्याचा प्रयत्न केला तर नक्की काहीच आठवेना, कारण मी लहानपणापासूनच आई बाबांबरोबर केंद्रात येत आहे. मला जेव्हा सांगितलं की मला मनोगत व्यक्त करायचं आहे तेव्हा थोडं टेन्शन आलं होतं. आपल्या मनातले भाव हे शब्दात लिहिणं कदाचित गणिताचा पेपर सोडवण्या इतकंच अवघड आहे हे लक्षात आलं. लहानपणी प्रवचन झाल्यावर रांगेत उभं न राहता डायरेक्टली स्वामीजींना जाऊन नमस्कार करायचो. नमस्कार झाल्यावर स्वामीजींनी खडीसाखरेचा प्रसाद दिल्यावर वेगळाच आनंद व्हायचा. नमस्कार केल्यावर ते इतकं प्रेमाने बघायचे की ते अजूनही माझ्या लक्षात आहे. केंद्रात येताना ड्रॉइंगची पुस्तकं घेऊन यायचे आणि प्रवचन संपेपर्यंत ड्रॉइंग काढत बसायचे. मी पहिलीत असताना स्वामीजी एकदा सकाळीच आमच्या घरी आले होते. नेहमी कुर्ता पायजमामध्ये दिसणाऱ्या स्वामीजींना शर्ट पॅन्टमध्ये पाहून मला खूपच गंमत वाटली. नंतर आई स्वामीजींसाठी खाण्यासाठी करणार होती. हे ऐकून मी आईपाशी त्यांना दुसरा कुठलाही चमचा न देता मिकी माऊसचाच चमचा द्यायचा असा हट्ट धरला. तो चमचा पाहून स्वामीजींना कौतुक वाटलं आणि ते म्हणाले, अमरजा किती छान आहे ग हा चमचा. गुरुपौर्णिमेच्या काळात स्वामीजींना द्यायला कॅडबरी असायची. स्वामीजींना नमस्कार केल्यावर तीच कॅडबरी ते प्रसाद म्हणून परत द्यायचे. कॅडबरी परत मिळाल्यावर खूप आनंद व्हायचा. आणखी एक गोष्ट मला आठवते. मी लहान असताना एकदा आईला म्हणाले, मी लहानपणापासूनच केंद्रात येते तर मग मला अनुग्रह घ्यायची काय गरज. हे आता आठवताना मला खूप गंमत वाटते. अनुग्रह म्हणजे काय, त्याचं महत्व काय हे आता कळतंय. सुरुवातीला आई बाबा दादा केंद्रात येतात म्हणून यायचे. शनिवार रविवार मैत्रिणींसोबतचे बाहेर जायचे प्लॅन असायचे. केंद्र आहे आई बाबा नाही म्हणतील म्हणून कॅन्सल करायचे. हळूहळू मैत्रिणींना काही बाहेर जायचा प्लॅन ठरवला आणि केंद्र असेल तर आपाप नाही म्हणून सांगायला लागले. हे सगळं कधी घडत गेलं ते हे कळलंच नाही आणि नियमितपणे केंद्रात यायला लागले. केंद्रात यायला खूप आवडायला लागलं आणि स्वामीजींचा अनुग्रह घ्यावा असं वाटायला लागलं. एका बुधवारी रात्रीचं प्रवचन झाल्यावर स्वामीजींना अनुग्रहाबद्दल विचारल्यावर ते लगेचच हो देईन असं म्हणाले आणि 14 मे 2011 रोजी स्वामीजींनी मला अनुग्रह दिला. गुरुपौर्णिमेच्या काळात एकदा स्वामीजींच्या घरी गेले होते. तेव्हा 10वीत गेले असल्यामुळे स्वामीजींनी माझ्या क्लासची क्लासमध्ये कसं शिकवतात माझ्या अभ्यासाची आपुलकीने चौकशी केली. काही महिन्यांपूर्वी मला बाबांनी नवीन गाडी घेतली. गाडी बुधवारी मिळणार होती. संध्याकाळी गाडी घेऊन आम्ही केंद्रात आलो. केंद्र झाल्यावर नमस्कार करताना मी स्वामीजींना विचारलं, मला बाबांनी नवीन गाडी घेतली आहे तर ती तुम्ही पाहाल का. त्यावर स्वामीजी हो म्हणाले आणि नमस्कार झाल्यावर बाहेरून स्वामीजींनी माझी गाडी पाहिली व मला म्हणाले, जास्त जोरात चालवत नाहीस ना गाडी. हे असं विचारल्यावर मला त्यांच्या बोलण्यातली काळजी लक्षात आली. दादा सीए झाल्यावर आम्ही स्वामीजींकडे गेलो होतो. जीवत असताना स्वामीजी म्हणाले, आता अमरजा सीए झाल्यावर आपण पुरी भाजी करू. त्याच्या अमरजा सीए झाल्यावर या शब्दांनी मला एनकरेजमेंट मिळाली आणि मी आत्मविश्वासाने अभ्यास करायला लागले. काही दिवसांपूर्वी माझा सीएस फाउंडेशनचा रिझल्ट लागला. रिझल्ट 11 वाजता लागणार होता. पास झाले असे कळल्यावर पेढे घेऊन मी स्वामीजींकडे गेले होते. स्वामीजींना पेढे देताना तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. कसं बसं स्वामीजींना मी पास झाल्याचं सांगितलं आणि मार्क दिलेली चिठ्ठी स्वामीजींना दिली. स्वामीजींनी आस्थेने चौकशी केली. केंद्रात यायला लागल्यावर पहिलं शिबिर गेल्या वर्षी जून महिन्यातलं अटेंड केलं होतं. या वर्षी जेव्हा 16 ते 25 वयोगटाचं शिबिर अनाऊन्स झालं तेव्हा मनापासून शिबिराला जावंच वाटलं. हे शिबिर मला सर्वच अँगलनी खूप वेगळं वाटलं. सुधीर दादा आणि सुधीर काका आमच्यातलेच होऊन आमच्याशी बोलत असल्यामुळे कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नव्हतं. शिबिरात सांगितलेल्या ज्ञानाच्या प्रक्रियेमुळे रिव्हिजन झाली. शिबिरातले स्मरण शरणागती यावर झालेले परिसंवाद इंटरॅक्टिव्ह होते. परिसंवाद इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे स्वामीजींचं स्मरण कसं ठेवावं याबाबत वेगवेगळ्या आयडियाज मिळाल्या. त्यातीलच काही म्हणजे अभ्यासाला बसायच्या आधी सद्गुरूंचं स्मरण करावं, प्रत्येक काम करायच्या आधी आणि काम झाल्यावर स्वामीजींचं स्मरण करावं. स्वामीजींसोबत झालेल्या सुखसंवादात आमच्यातीलच काही जणांनी स्वामीजींना प्रश्न विचारले. त्यातीलच काही म्हणजे परमार्थ लहानपणापासून का करावा, त्यावर स्वामीजींनी दिलेले उत्तर ते असे. माणसाला ऐहिक लौकिक या सर्व गोष्टी वारसा हक्काने मिळू शकतात, पण परमार्थ ही अशी एकच गोष्ट आहे की जी ज्याला त्याला स्वतः प्रयत्न करून मिळवावी लागते. परीक्षेला कसे सामोरे जावे असे विचारले असता स्वामीजी म्हणाले, परीक्षेच्या आधी अर्धा तास एक्झाम हॉलमध्ये जावे, ध्यानाला बसावे, तेथे असे अझ्युम करावे की आपण जणू काही आपल्याच घरात बसतो आहोत. यासाठी अर्थातच आधी अभ्यास होणे आवश्यक आहे. यामुळे दोन गोष्टी टाळल्या जातात. जर एखादा प्रश्न येत नसेल तर व्यग्रता टाळली जाते, जर येत असेल तर त्याने होणारी एक्साइटमेंट टाळली जाते. स्वामीजींना सद्ग्रंथांच्या वाचनाबद्दल विचारले तेव्हा स्वामीजी म्हणाले, सद्ग्रंथांचे नियमित वाचन करावे. स्वामी माधवनाथ, विनोबा भावे, गोंदोलेकर महाराज, रामकृष्ण परमहंस इत्यादींची पुस्तके आवर्जून वाचावीत. शिबिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शिबिरात आम्हाला एक पत्रक देण्यात आलं होतं. त्या पत्रकात आपण केलेले संकल्प लिहायचे होते. शिबिराच्या शेवटी आपण केलेले संकल्प सगळ्यांसमोर वाचून दाखवायचे होते. शिबिरात मी केलेले काही संकल्प पाळले जातात तर काही संकल्प पाळले जात नाहीयेत. स्वामीजींना अपेक्षित असलेली साधना माझ्याकडून होवो आणि मी केलेले सर्व संकल्प त्यांच्याच कृपेने पूर्ण होवोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
अमरजाच्या सुंदर मनोगतातून आपल्याला कळलं की केंद्राबद्दल स्वामीजींबद्दल तिचे काय भाव आहेत. जून महिन्यातून या शिबिर साधनेच्या अंगाने किती उपयोगी पडलं हे देखील आपल्याला कळलं. या शिबिरात स्वामी स्मृती हा एक खूप भावपूर्ण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सर्व युवा साधकांनी त्यांच्या स्वामीजींच्या आठवणी आम्ही सर्वांसमोर मांडल्या. त्यानिमित्ताने येथे स्वामीजींची एक आठवण सांगावीशी वाटते. मी जेव्हा सीएची इंटरमिजिएट परीक्षा म्हणजे आत्ताची आयपीसीसी परीक्षा दुसऱ्यांदा नापास झाले तेव्हा मी खूप खचले होते. माझा दुसरा ग्रुप तर सुटला होता पण पहिला ग्रुप क्लिअर होत नव्हता आणि पहिला ग्रुप क्लिअर झाल्याशिवाय माझी आर्टिकलशिप सुद्धा सुरू होत नव्हती. बरोबरीच्या मैत्रिणी पहिल्याच अटेम्प्टला पासून आर्टिकलशिप सुद्धा करत होत्या पण मी मात्र तिसऱ्यांदा परीक्षा देणार होते. आता तिसऱ्यांदा परीक्षा देऊन सुद्धा पण पास होऊ की नाही हा विचार साहजिकच मनात येत होता. परीक्षा द्यायलाच नको असं कितीतरी वेळा वाटलं. अशा हताश परिस्थितीत बुधवारी मी स्वामीजींकडे आले. मी रडत होते. शांत झाल्यावर स्वामीजींनी विचारल्यावर त्यांनी रिझल्ट बद्दल सांगितलं. त्यावर स्वामीजी प्रेमाने म्हटले, अगं ही ऑल इंडिया लेवलची एक्झाम आहे असं होतच. केंद्रातील साधकांची मला उदाहरणं दिली ज्यांनी चिकाटी न सोडता ही परीक्षा दिली व ते पास झाले. स्वामीजींच्या त्या प्रेमळ शब्दांनी मी बरीचशी सावरले. पुन्हा अभ्यासाला लागले. कधी कधी नकोसे वाटणारे हे नकारात्मक विचार पुन्हा वर यायचे, पण तेव्हा स्वामीजी आठवायचे, त्यांचे शब्द आठवायचे आणि मी पुन्हा अभ्यासाला लागायचे. आणि स्वामीजी केवळ आपली कृपा होती, आपण धीर दिलात म्हणूनच मी अभ्यास करू शकले आणि पास झाले. हे यश सर्वस्व आपलं आहे. या स्वामीस्मृतीच्या कार्यक्रमामुळे सद्गुरु साधकाच्या लहान लहान गोष्टींची केवळ पारमार्थिक नाही तर व्यावहारिक जीवनाची सुद्धा किती काळजी घेतात हे आमच्या सर्वांच्याच लक्षात आलं. स्वामीजी आमच्यावर करत असलेला अकृत्रिम निस्वार्थ प्रेमाचा प्रत्यय आम्हाला पुन्हा एकदा आला. असेच काही प्रसंग ऐकूयात सद्भक्त ओंकार कुलकर्णी याच्या मनोगतातून. सद्भक्त ओंकार हा एसवाय बीकॉमला एसपी कॉलेज येथे शिकत आहे. तो आत्ताच आयपीसीसी परीक्षेचा पहिला ग्रुप क्लिअर झाला आहे. तो आता आपले मनोगत सादर करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. संत संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्यामुळेच लाभते. ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतोच. त्यामुळे संतांची त्यातही देहधारी सद्गुरूंची संगत लाभणे हे महद्भाग्यच. असे महद्भाग्य मला लहान वयातच माझ्या आईबाबांमुळे लाभले. 2005 साली बाबांची बदली पुण्याला झाली. त्यानंतर एक वर्षाने गिरीश काका व वेदपाठक काका यांच्या सांगण्यावरून आई व बाबा केंद्रात येऊ लागले. त्यावेळी मी 6वीत होतो. सुरुवातीला आई बाबाच केंद्रात येत होते, पण जसे ते केंद्रात स्थिरावले तसे त्यांनी मला केंद्रात येण्याबद्दल विचारले. त्यावेळेस मला फारसे कळत नव्हते, तरी पण मनात केंद्राबाबत उत्सुकता होती. त्यामुळे मी केंद्रात यायला लागलो. माझ्या महद्भाग्यानेच त्यावेळेस गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुस्तवनाचे कार्यक्रम चालू होते. मला महान व्यक्तींचे चरित्र ऐकायला व वाचायला खूप आवडते. त्यावेळेस मी स्वामीजींचे चरित्र ऐकत होतो व प्रत्यक्ष स्वामीजींना पाहतही होतो. स्तवन करताना सांगितले जाणारे स्वामीजींचे अनुभव, त्याचबरोबर भावूक होणारे साधक व स्वतः स्वामीजी मला विलक्षण वाटले. दिवसेंदिवस स्वामीजींबद्दलचे आकर्षण वाढत चालले होते. त्याचे कारण मला हळूहळू समजायला लागले. स्वामीजी म्हणजे अखंड वाहणारा प्रेमाचा झरा. असे कित्येक प्रसंग घडले की ज्यामध्ये स्वामीजींची आमच्यावर बरसणारी कृपा व प्रेम अनुभवायला आले. असाच एक प्रसंग सांगावासा वाटतो. मी 6वी 7वीत असताना माझ्या अंगावर रॅशेस आले होते. एकदा शनिवारी नमस्कार करताना स्वामीजींनी त्याबद्दल विचारले. तेव्हा स्वामीजींनी सांगितले की स्वामीजींना पुण्यात आल्यावर त्यांना पण असे रॅशेस आले होते. तेव्हा स्वामीजींनी काय उपाय केला ते पण सांगितले, पण स्वामीजींना औषधाच्या दुकानाचे नाव आठवत नव्हते. त्यानंतर मी भूगाव शिबिराला गेलो असताना स्वामीजींनी आठवणीने औषधाचे नाव व त्या दुकानाचा पत्ता सांगितला. हा स्वामीजींचा आपलेपणा व प्रेम जगावेगळे वाटले व त्यांची एवढी स्मरणशक्ती विलक्षण वाटली. या ठिकाणी स्वामीजींचे वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीचा आधार घ्यावा असा वाटतो. पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी. आई बाबांचा अनुग्रह झाल्यावर ते रोज ध्यानाला बसायचे. त्यांच्या बरोबर मी सुद्धा नुसते डोळे बंद करून बसायचो. माझी 10वी झाल्यावर स्वामीजींनी मला 10 एप्रिल 2010 या दिवशी अनुग्रह देऊन कृपांकित केले व पवित्र अशा नाथ संप्रदायाशी माझे नाते जोडले. यामुळे माझी ध्यानातील नियमितता व केंद्रातील उपस्थिती वाढली. अक्षर सुंदर वाचणे सुंदर बोलणे सुंदर चालणे सुंदर भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून जावी. या ओळीचा प्रत्यय मला आमच्या घरी स्वामीजींची वाद्यपूजा झाली तेव्हा आला. स्वामीजींसारख्या महान संतांचे पाय आमच्या घरात लागले याचा आम्हा सर्वांना खूप आनंद झाला होता. त्याचबरोबर स्वामीजींशी कसे बोलावे याचे दडपण सुद्धा होते. पण स्वामीजी अगदी सहजतेने माझ्याशी बोलले. मी शाळेत कसा जातो, कुठल्या बस स्टॉपवर चढतो, कुठल्या बस स्टॉपवर उतरतो, अशी सगळी चौकशी स्वामीजींनी केली. त्यामुळे माझ्यावरचे दडपण नाहीसे झाले. असाच एक नुकताच घडलेला प्रसंग मला सांगावा असा वाटतो. वाडकर काकांकडे स्वामीजींची पाद्यपूजा झाली तेव्हा बाबा आणि मी पाद्यपूजेला गेलो होतो. त्याच्या आदल्या दिवशीच बाबांची बदलीची ऑर्डर आली होती. स्वामीजी निघताना मी लॉबीमध्ये उभा होतो. स्वामीजी गाडीकडे चालले होते. तेव्हा स्वामीजी मला बघून परत मागे आले व माझ्या खांद्यावर आठवून म्हणाले, बाबांची बदली मुंबईला झाली ना. आपण नीट अभ्यास केला आणि नीट राहिलो की बाबांची 80% काळजी कमी होईल. यावरून स्वामीजी सगळ्यांची किती वैयक्तिक लक्ष देऊन काळजी घेतात हे लक्षात आले. माझ्या लक्षात आलेला स्वामीजींचा अजून एक गुण म्हणजे स्वामीजी सहज बोलताना अचूक मार्गदर्शन करत असतात. माझ्या बाबतीत असाच एक प्रसंग घडला. मला 10वीला चांगले गुण मिळाले होते त्यामुळे सायन्स साईड घ्यावी की कॉमर्स साईड याचा निर्णय होत नव्हता. निकाल लागल्यानंतरच्या बुधवारी मी व आई बाबा स्वामीजींच्या घरी गेलो होतो. त्यावेळेस 10वी पास झालेले बरेच मुलं आले होते. स्वामीजींनी सगळ्यांना पुढे काय करणार ते विचारले व मार्गदर्शनही केले. मला सुद्धा स्वामीजींनी कॉमर्स साईडची सगळी माहिती दिली व माझ्या मनातील कन्फ्युजन दूर झाले आणि मी कॉमर्स साईड घेतली. आपल्या शिक्षणातही स्वामीजी किती लक्ष देतात हे यावरून समजले. स्वामीजींना साधनाधिष्ठित परमार्थ अपेक्षित आहे. स्वामीजी आपल्याला साधना करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करत असतात. त्यासाठीच स्वामीजींनी आपल्याला भूगाव साधना शिबिर उपलब्ध करून दिले आहे. जून महिन्यात 16 ते 25 वयोगटाचे एक खास साधना शिबिर झाले. यापूर्वी मी 5 ते 6 शिबिरांना गेलो होतो पण या शिबिराची रचना सर्व शिबिरांपेक्षा वेगळी होती. या शिबिराचे कार्यक्रम साधने संबंधीच्या बेसिक कन्सेप्टवर आधारित होते. ध्यानाबद्दल स्वामीजींनी आम्हाला सखोल मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ मार्गदर्शकांनी 3ही दिवस सोहम ध्यान साधना या स्वामीजींनी लिहिलेल्या पुस्तकातून ध्यानाबद्दल आम्हाला मार्गदर्शन केले व आमच्याकडून ते करूनही घेतले. तसेच साक्षीत्व, प्रेमभाव, स्मरण आणि शरणागती या मध्यवर्ती संकल्पांबद्दलही सविस्तर मार्गदर्शन केले व दैनंदिन जीवनात हे संकल्प कसे आचरणात आणावे याबद्दलही मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक युवा साधकाला या संकल्पांच्या परिसंवादात सहभागी करून घेतले आणि चिंतन मननाची सवय लावण्याचा प्रयत्न केला. या शिबिरात स्वामीजींचे चरित्र सांगण्यात आले. स्वामीजींच्या युवावस्थेत स्वामीजींनी कशी साधना केली यावरच जास्त भर देण्यात आला होता व ते आमच्या युवा गटासाठी प्रेरणादायी होते. स्वामीजींच्याच कृपेमुळे मी केंद्रात स्थिरावत आहे. यापुढील सर्व वाटचाल स्वामीजींना अपेक्षित अशी माझ्याकडून स्वामीजींच्याच कृपेने हो ही स्वामीजींची चरणी प्रार्थना.
ओंकारच्या भावपूर्ण मनोगतातून त्याच्या जीवनात स्वामीजी केंद्र हे किती महत्वाचे आहे हे आपल्याला सहजच कळते. त्यानंतर आपण एक भजन म्हणूयात. सद्भक्त कैवल्य पणसे आपल्याला भजन सांगेल त्याच्या पाठोपाठ आपण म्हणूयात. या भजनानंतर होणाऱ्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचे सूत्र मी सद्भक्त निशिगंध दाते हिच्याकडे सोपवते. श्रीरा
श्रीराम. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् कौन कहते हैं भगवान आते नहीं मीरा की तरह हम बुलाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम कौन कहते हैं भगवान खाते नहीं शबरी की तरह हम खिलाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम कौन कहते हैं भगवान सोते नहीं माया शोदा के जैसे सुलाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम कौन कहते हैं भगवान नाचते नहीं गोपियों की तरह हम नचाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम राम नारायणं जानकी वल्लभम
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः कैवल्यनी सांगितलेल्या या सुंदर भजनानंतर आता आपण कार्यक्रमाच्या दुसऱ्या सदरात पदार्पण करूया. जून महिन्यात 14-15-16 तारखेला 16-25 या वयोगटाचं युवा शिबिर आयोजित केलं होतं. याबद्दल आपण या दुसऱ्या भागात ऐकणार आहोत. आम्ही कशी साधना केली, कसे संकल्प केले, कसा त्याचा अभ्यास केला याबद्दल आमच्यातलेच काही युवा साधक चिंतन प्रकट करणार आहेत. सगळेच युवा असल्याने आम्ही या सगळ्याबरोबरच दंगा आणि मजाही तितकीच केली. दरवेळेप्रमाणे दुधी भोपळ्याची भाजी तर नव्हतीच आणि रविवारच्या नाश्त्यासाठी वडापावची ट्रीट देऊन स्वामीजींनी पण आमच्या मजेत हातभार लावला. पण या सगळ्याच्या पलीकडेही जाऊन शिबिराचे तीनही दिवस खूपच अंगाने वेगळे होते. आमच्या सगळ्यांच्याच बरोबर स्वामीजींनी सुखसंवादात खूप मोकळेपणाने गप्पा मारल्या. सगळ्यांमध्ये राहून आमच्या वयोगटातल्या लोकांना जे प्रश्न सोडवायला अवघड जातं त्याची अगदी सहज उत्तरं त्यांनी दिली. स्वामीजींचा इतक्या जवळचा सहवास जो सतत हवाहवासा वाटतो तो या शिबिरात मिळाला. दोन्ही सुधीर मामांनी खूप मदत केली. अगदी आमच्या लेवलला येऊन त्यांनी हे शिबिर घेतलं. त्यांनी शिबिराच्या सुरुवातीला सांगितलं होतं की संसार हा शब्द ते एकदाही उच्चारणं नाहीत आणि खरंच एकदाही नाही उच्चारला. ते पदोपदी आम्हाला अभ्यासाच्या नव्या नव्या युक्त्या देत राहिले. त्या शिबिरात संकल्प याचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला. आपल्या केंद्राचा दर महिन्याचा एक मध्यवर्ती संकल्प असतो, प्रेमभाव, स्मरण, शरणागती, अंतर्मुखता आणि साक्षीत्व. दर महिन्याला वेगळ्या वेगळ्या अंगाने परमार्थाचा अभ्यास व्हावा आणि आपला साधनेसाठीचा मार्ग सोपा व्हावा म्हणून हे संकल्प असतात. या शिबिरात दोन्ही सुधीर मामांनी आम्हाला हे संकल्प आणखीन खोलात समजून घेण्यास मदत केली. आधी सगळेजण त्या संकल्पाचा अर्थ समजून घेत आणि मग कोण कोण काय काय प्रकारे त्याचं पालन करतो ते सांगत. स्मरण हे फक्त स्वामीजींचंच नसून त्यांनी केलेल्या उपदेशाचंही करावं. सद्गुरूंना पूर्णपणे शरण जाऊन जणू ते आपला अंतिम पार्टनर आहेत अशी कल्पना करून आपण सगळी कामं करावीत. आपला या महिन्याचा मध्यवर्ती संकल्प साक्षीत्व म्हणजे देहभावाच्या पलीकडे जाऊन सावध राहून केलेला अभ्यास, असं बरंच काही शिकायला मिळालं. परिसंवादातून किंवा या सगळ्या झालेल्या चर्चेमुळे साधनेला आणखीनच स्वरूप आला आणि कोण कोण किती विविध प्रकारे अभ्यास करतो हे कळल्यावर आपण काय काय करायची गरज आहे ह्याची जाणीव झाली. स्वामीजींनी आपण सतत आणि अगदी सहज साधना करावी यासाठी सगळं उपलब्ध करून दिलं आहे. आपण अनुसंधानात राहावं याची काळजी तेच घेत असतात, त्यामुळे आपल्यासाठी ते एवढं करतायत म्हणल्यावर आपण आणखीन गांभीर्याने साधना आणि अभ्यास करणं ही आपली जबाबदारी आहे. परमार्थ हे आपल्या आयुष्यात प्रायोरिटीचं स्थान असावं. कॉलेज, क्लासेस आणि कामाच्या गडबडीत हे सगळं विसरत तर नाही ना, असा प्रश्न खूप त्रास देतो. तर शिबिरात आम्हाला सगळ्यांना त्यावर खूप चांगला उपाय दिला. आम्हाला शिबिराच्या सुरुवातीला एक कागद दिला होता, त्या कागदावर सगळे मध्यवर्ती संकल्प अगदी थोडक्या पण सुंदर शब्दात सांगितलेले होते. या मध्यवर्ती संकल्पांबरोबरच माझे संकल्प असाही एक त्यात कॉलम होता. त्यात चार संकल्प होते, ध्यानाविषयीचा, केंद्रातील उपस्थितीविषयीचा, सेवेविषयीचा आणि अनुसंधानाविषयीचा संकल्प. शिबिराच्या शेवटच्या दिवशी आम्हाला अर्धा तासाचं मौन होतं, तर त्यात हे सगळे संकल्प भरायचे होते. त्या प्रत्येकाच्या पुढे रिकामी जागा दिलेली होती, पण हे नुसतंच लिहायचं नसून आम्हाला नंतर ते सगळ्यांसमोर वाचूनही राखवायचं होतं. नुसतंच स्वतःच्या मनाशी ठरवणं आणि सगळ्यांसमोर ते जाहीर करणं यात किती फरक आहे हे तेव्हा जाणवलं. आम्ही जेव्हा सगळ्यांसमोर ते सांगितलं तेव्हा ते पाळायची जबाबदारी आणि महत्व आणखीन वाढलं. आपण सगळे सतत कुठले ना कुठले संकल्प करत असतो, पण संकल्प म्हणजे नक्की काय असा प्रश्न येता आपल्याला रेझोल्युशन किंवा निश्चय असे शब्द आठवतात. पण नुसताच एखाद्या गोष्टीचा निश्चय करणे म्हणजे संकल्प का? दरवर्षी 1 जानेवारीला कित्येक जण काय काय निश्चय करतात पण पुढच्या वर्षीपर्यंत ते विसरलेले असतात, तर त्यामुळे आपण ह्याला संकल्प म्हणायचं का? मागे एकदा स्वामीजींनी सांगितलं होतं की संकल्प म्हणजे खूप खोल जाऊन अगदी अंतराच्या तळाशी जाऊन ठरवलेली एखादी गोष्ट, त्यामुळे संकल्प ही वरवर करण्याची गोष्टच नव्हे. तर आता आमच्यातलीच एक युवा साधिका मधुरा कुलकर्णी आपल्याला तिचं चिंतन प्रकट करेल. मधुरा आता प्रोडक्ट डिझायनिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करते आणि ती गेल्या 2.5 वर्षांपासून तिच्या आई बरोबर केंद्रात येते.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मी केंद्रात नवीन आहे असा भाव माझ्या मनात आलेला मला आठवतच नाही. जो पहिल्या दिवशी भाव होता तोच आजही मला जाणवतो. पहिल्यांदी भेटलेल्या व्यक्तीबद्दल इतकी पराकोटीची आपुलकी वाटू शकते हे मला स्वामीजींच्या पहिल्या नजरेतून कळलं. त्यांच्या समोर प्रथमच उभे आहोत हे मलाच खरं वाटत नव्हतं. केंद्रातलं हे माझं दुसरं शिबिर, युवा शिबिर. जसं पावसाचं पाणी चेहऱ्यावर हवंसं वाटतं तसे ते 3 दिवस पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटतात. अगदी भुगावामध्ये पहिलं पाऊल ठेवल्यापासून परत निघेपर्यंतच सगळं सारखं कोणाला तरी सांगावंच वाटतं. या शिबिरात सर्व युवा साधकांची ओळख झाली, काही नवीन माझ्यासारखे तर काही जण स्वतःच्या आई वडिलांबरोबर लहानपणापासून येणारे. प्रत्येक जण पहाटेपासून रात्रीपर्यंत शिबिराच्या शिस्तीत चाललेला.
शिस्त जी मनापासून स्वीकारली होती. पूजनीय स्वामीजींच्या सांगितलेल्या वाटेवर आपण आहोत ही भावना सर्वांच्या मनात होती. पूर्वी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत मी श्री गजानन विजय ही पोथी वाचत असे, अजूनही वाचते. चालताना, प्रवास करताना, कामात असताना मी जप करत असे. कधी कधी आपण जप करत आहोत हे मलाच नंतर कळत असे, पण हे जे आपण करतो ते बरोबर आहे का असं पण वाटत असे. पण नंतर आम्ही केंद्रात येऊ लागलो, स्वामीजींची प्रवचने ऐकली तेव्हा असं वाटलं की आपण बरोबर ट्रॅकवर आहोत. आणि तो दिवस आला, 8 एप्रिल 2013 ला पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी मला अनुग्रहित केले. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही आजपर्यंत जे काही करत होता त्यामुळेच आज इथे आहात, मग तर खात्रीच पटली. त्या दिवशी स्वामीजींनी ध्यानाची प्रक्रिया समजावून सांगितली व आपली साधना कशी असावी, परमार्थ कसा असावा, आपण साधना का करावी हे समजावून सांगितले. तेव्हा असं वाटलं की लहान मूल सांगत असतं, तसंच बोट दिलं की बोट धरून चालवू लागतं. आता फक्त स्वामीजींच्या बोटाला धरून चालायचंय, ते बरोबर नाही जर इथे नेते. या युवा शिबिरामध्ये पूजनीय स्वामीजींच्या बरोबर साधना करायचा लाभ पुन्हा मिळाला, त्यांचा सहवास मिळाला, अनुग्रहाच्या वेळी समजून घ्यायच्या गोष्टी पुन्हा एकदा अभ्यासायला मिळाल्या. स्वामीजींच्या बरोबर सुखसंवाद होता तेव्हा आपली साधना कशी असावी, परमार्थ कसा असावा, आपले करिअर कसे असावे, ते करत असताना स्वतःला कुठे कुठे जपावे, साधनेच्या वेळी मन कसे तरल असावे आणि बाहेरच्या प्रलोभनांसमोर तेच मन कसे घट्ट आणि कठीण असावे, तसंच साधनेसाठी कसं कटिबद्ध असावं याचा इंद्रधनुष्यच त्यांनी उलगडून दाखवला. तुम्ही सुधीर दादांनी आपापले मोठेपण बाजूला ठेवून आमच्या भावविश्वात उतरून आमचे मार्गदर्शन केले. संसार हा शब्द त्यांनी 3 दिवसात उच्चारलाही नाही हे आम्हाला शेवटच्या दिवशी लक्षात आलं. संसाराच्या या टप्प्यावरही त्यांनी हे जमवलं. आम्ही तर संसारात अजून पाऊलही ठेवलेलं नाही, आम्ही कसं असलं पाहिजे असा विचार मनात येतो. हे युवा शिबिर सुंदर होतं, अशी शिबिर होत राहावी, ही आपल्या साधनेला लखलखीत ठेवतील असं मला वाटतं. स्वामीजी म्हणतात, खरं तर हे विश्व खूप मोठं आहे, पण आपल्या संबंधित जेवढं तेवढंच आपलं विश्व. त्याचा संघ मनाशी असतो आणि मनाचा लय ध्यानात झाला की झालं का, पण हे किती अवघड आहे. यासाठी शिबिरात केलेले संकल्पच मदत करतील. माझा पहिला संकल्प, नियमित ध्यान. नियमित ठरल्यावेळी ध्यान केल्याने माझ्या साधनेला एक शिस्तबद्धता, तशीच संपूर्ण दिवसाला शिस्तबद्ध समाधानी गती मिळेल. विचारांचे कल्लोळ माझ्यापासून थोडे लांब असतील. केंद्रातील नियमित उपस्थिती. केंद्र म्हणजे आपले केंद्रस्थान, आपले स्वामीजी, जेथून आपल्याला साधनेची ऊर्जा मिळते. त्यांचं आश्वासक पाहणं, बोलणं, साधनेच्या बाबतीत अत्यंत आग्रही असणं, सत्संगामधील शंका निरसन करणं, त्यांचं नामस्मरण करणं, मोठ्या स्वामीजींच्या आठवणीत तन्मयतेनं ऐकणं आणि भावविभोर होणं, हे सगळं मनावर कोरलं जातं. केंद्रात आपण आपोआप येतो, ते मुद्दाम करावं लागत नाही. इथे जी मनशांती आपण अनुभवतो ती बाहेर कुठेच नाही. केंद्रातील सेवेची जबाबदारी. सेवेची जबाबदारी घेतली की केंद्रात तितका वेळ जास्त राहता येईल असं वाटतं, आणि केंद्रात जितका वेळ जास्त तितका स्वामीजींचा सहवास जास्त, आणि मला ते खूपच आवडेल. मला वाटतं आपल्या केंद्रातील स्वच्छता पावित्र्य टिकवण्यासाठी, केंद्रातील उपक्रम राबविण्यासाठी, नीटनिराळे कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी खूप जण झटत असतात, त्यातली एक मी पण असावी असं वाटतं. एखादी अशी छोटीशी सेवा असावी की स्वामीजींनी फक्त मधुरा असं म्हणावं. स्वामीजींचे चरित्र ग्रंथ कायम वाचनात असावा. त्यांचं आतापर्यंतचं जीवन चरित्र वाचून व आत्ताचं त्यांचं जीवन प्रत्यक्ष पाहत त्यांचं चरित्र जसंच्या तसं मनात कोरलं जावं. डोळे बंद केले तरी ते दिसावं, हे दिसणं जसंच्या तसं मनात झिरपायला हवं, माझ्या वागण्यातून ते दिसायला हवं आणि स्वामीजींनी ते पाहायला हवं. अंतर्मुख होऊन विचार केला की असं वाटतं आपल्या स्वामीजींनी साधकांमध्ये प्रेम भाव कसा खळखळता ठेवला आहे. त्यांच्या जवळील साधक मंडळी इतक्या प्रेमाने केंद्रात वावरतात की सर्वांना केंद्र आपलंच वाटतं. त्यांचा शरणागत भाव हिमालयासारखा आहे, त्यामुळेच स्वामीजींसारखी सर्वांकडे साक्षीत्वाने पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडेही आहे. त्यांच्या हृदयात स्वामीजींचं स्मरण सुंदरासारखं आहे. ही मंडळी सुद्धा साधी नाहीत हे मला जाणवलं आहे आणि हेच मी गुगावलाही अनुभवलं. तेथील साधक सुद्धा शिबिरातील सेवा स्वामीजींची सेवा या भावनेने करतात. स्वामीजी जेव्हा शिबिरात येतात तेव्हा ते कृतकृत्य होतात. या सर्वांना माझा नमस्कार. मला असं वाटतं गणेशपुरम मध्ये जे प्राजक्ताचं झाड आहे ते म्हणजे आपले स्वामीजी आणि त्या झाडाच्या खालचा फुलांचा सडा म्हणजे सगळी साधक मंडळी. मलाही त्यातला एक प्राजक्ताचं फुल व्हायचं आहे आणि त्यासाठी स्वामीजींचा आशीर्वाद.
मधुरांनी सांगितल्याप्रमाणे स्वामीजी खरंच सगळ्यांना आपलं करून घेतात आणि एकदा की आपण त्यांचे झालो की तेच आपल्याकडनं साधना करून घेतात. मधुराप्रमाणे आम्ही सगळेच प्रयत्न करतोय. शिबिरात जे संकल्प केले त्यांनी नुसता उत्साहच नाही वाढला तर शिबिर संपल्यानंतरही त्याचा परिणाम बराच काळ टिकून राहायला मदत झाली. मी तेव्हा जे संकल्प केले त्यातले अजूनही काही पाळले जात नाहीयेत पण तो प्रयत्न करते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दररोज जेव्हा अचानक स्वामीजींची आठवण होते तेव्हा खूप आनंद होतो आणि त्यांच्याच कृपेने आधीपेक्षा जास्ती वेळ अनुसंधानात राहायला हळूहळू जमायला लागलं. आता आपण ऋषिकेश ओक कडून ऐकू की तो हे संकल्प पाळायचा कसा प्रयत्न करतोय. ऋषिकेश लहानपणापासूनच केंद्रात येतो पण त्याचं हे पहिलंच शिबिर असल्याने मला खात्री आहे की त्याचा अनुभव आणखीनच वेगळा असेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. माझे नाव ऋषिकेश ओक. नुकतेच माझे इंजिनिअरिंगचे शेवटचे वर्ष पूर्ण झाले. माझे आई वडील खूप आधीपासून केंद्रात येत असल्याने मी सुद्धा लहानपणी कधी कधी केंद्रात येत असे पण आपणहून असे 2-3 वर्षापासून यायला लागलो. केंद्राबद्दल सांगायचे झाले तर इथे सगळी चांगली माणसे येतात व त्यांना स्वामीजींकडून शुद्ध परमार्थ सांगितला जातो. केंद्रात पूर्ण विचार करून कार्यक्रम आखले जातात व पार पाडले जातात. इथे साधकांची पारमार्थिक दृष्टीने सर्व प्रकारे काळजी घेतली जाते. विविध ग्रंथ व सीडी प्रकाशित केल्या जातात. यंदा केंद्रात स्वामीजींच्या दीपे दीपू जाविला या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन झाले. संत चरित्र वाचावे असे सांगितले जाते. चरित्रामधून संत त्यांच्यावर आलेल्या विविध प्रसंगांना कसे सामोरे गेले किंवा दैनंदिन जीवनात ते कसे वागतात त्यांनी कशी कशी साधना केली हे कळते. त्यातही आपल्याच काळातल्या व केंद्रात आपल्या समोरच बसणाऱ्या संतांचे चरित्र वाचले तर त्याचा फायदा कितीतरी होईल. कारण त्या संतांच्या आजूबाजूची परिस्थिती सुद्धा आपल्यासारखीच असते व त्यांनी अशा परिस्थितीमध्ये कसे आचरण ठेवले साधना केली सद्गुरूंबद्दलचा भाव कसा ठेवला या गोष्टी जास्त मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे स्वामीजींचा चरित्र ग्रंथ अतिशय उपयोगाचा ठरला आहे. या जून महिन्यात आमच्या 16-25 वयोगटात एक खास शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या काळात मी गावाला जाणार होतो. आमच्या वयोगटाचे शिबिर आहे हे कळल्यावर मला पहिल्यांदा वाटले की आपण तर गावाला जाणार आहोत तर शिबिराला येण्यास जमणार नाही. शिबिराला यापूर्वी कधीच गेलो नसल्याने मला शिबिर कसे असते तिकडे जाणे खरंच गरजेचे आहे का याबद्दल जरा देखील कल्पना नव्हती. त्यामुळे शिबिराला गेले नाही तरी चालेल त्याने काही बिघडणार नाही असेच मला वाटले. पण माझ्या वडिलांनी शिबिरात जाण्याचा आग्रह केला तेव्हा 3 दिवसांसाठी मी गावावरून परत येण्याचे ठरवले. त्या शुक्रवारी सकाळी आम्ही भूगावला पोहोचलो. त्यानंतर शिबिरात किती चांगल्या गोष्टी आहेत हे हळूहळू माझ्या लक्षात यायला लागल्या. आम्हाला 3 दिवसांची कार्यक्रम पत्रिका दिली गेली. त्यात प्रामुख्याने केंद्राच्या मध्यवर्ती संकल्पनांवर परिसंवाद, ध्यान, आरत्या, स्वामीजींशी सुखसंवाद, आठवणी सांगणे व अभंग सांगणे इत्यादी होते. मध्यवर्ती संकल्पांवरचा परिसंवाद ही गोष्ट मला नवीन असल्याने त्यात मला काहीच बोलता येईन. बाकीचे जण त्या संकल्पांवर आपापली मते आपण ते संकल्प कशा दैनंदिन जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतो हे सांगत होते. ते ऐकून माझ्यावर दडपण यायला लागले. कारण मी अशा गोष्टींवर थोडा देखील कधी विचार केला नव्हता व कुठल्या संकल्पाचा कधी अभ्यास देखील केला नव्हता. माझ्या वयोगटातील मुले मध्यवर्ती संकल्पना आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतात हे बघून मला आश्चर्य वाटले व प्रेरणाही मिळाली. पण मला असे तेव्हा वाटायला लागले की संपूर्ण शिबिर आता माझ्या डोक्यावरून जाणार का काय. पण नंतर असे वाटले की यापासून लांब पळायला लागलो तर कधीच या गोष्टी मला कळणार नाही व तसे आचरणही माझ्याकडून होणार नाही. म्हणून मग मला बोलता जरी आले नाही तरी कार्यक्रम मनापासून अटेंड करण्याचा प्रयत्न केला. सद्गुरूंबरोबरचा सुखसंवाद हा कार्यक्रम अतिशय छान झाला. स्वामीजींच्या त्या काही तासांच्या सहवासाने मला आधार वाटला. सुखसंवादामध्ये स्वामीजींनी आम्हाला अतिशय उपयोगाचे मार्गदर्शन केले. बाकीचे सर्व कार्यक्रम सुद्धा अतिशय उत्तम झाले. या सगळ्यांबरोबरच शिबिरात सेवेला येणाऱ्यांविषयी सांगावेसे वाटते. शिबिरात येणाऱ्या साधकांसाठी स्वयंपाक बनवायला व इतर सेवेसाठी इतर काही साधक येतात. काही तिथेच राहतात. साधकांचे केंद्राच्या सेवेसाठी पुण्याबाहेर भूगावला येऊन शिबिरात काम करणे याचे मला आकर्षण वाटले व त्यांच्याविषयी आदर वाटायला लागला. शिबिरात आम्हाला स्वयंशिस्तीसाठी जेवण झाल्यावर आपापली ताटवाटा धुवून ठेवणे, शिबिर झाल्यावर खोल्यांची स्वच्छता करणे इत्यादी कामे करायला सांगण्यात आली. बघता बघता 3 दिवस कसे गेले कळलेच नाही. शिबिरात आल्यावर परिसंवादाच्या पहिल्याच कार्यक्रमानंतर आपल्या आता शिबिरात कसे होणार असा प्रश्न पडलेल्या मला 3रा दिवशी घरी निघताना आपण इथून जाऊच नये असे वाटायला लागले. दोन्ही सुधीर काकांनी सर्व कार्यक्रम नीटनेटके आखले व कुशलतेने आमच्या पातळीवर आणले. आम्हाला शिबिरात मध्यवर्ती संकल्पांची माहिती असलेली पत्रके वाटण्यात आली. त्यात सर्व संकल्पांचा अर्थ व त्या कशा पाळाव्यात याविषयी लिहिलेलं होतं. हे पत्रक अतिशय मार्गदर्शक वाटतं. त्याच पत्रकावर आम्हाला आमचे संकल्प लिहिण्यास सांगण्यात आले. त्यामध्ये 4 संकल्प करायचे होते. ध्यानाच्या बैठकीविषयी, केंद्रातील उपस्थितीविषयी, केंद्रातील सेवेविषयी आणि अनुसंधानाविषयी. मी संकल्प केले की रोज 1 तास ध्यानाला बसणे, दर शनिवारच्या व रविवारच्या प्रवचनांना उपस्थित राहणे, केंद्रात मिळेल ती सेवा करणे आणि सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाची दिवसात जेव्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा तेव्हा स्मरण करणे. शिबिरानंतर काही दिवस काही कारणाने ध्यानाला बसणे झाले नाही, पण मग सुरुवात केली. माझी वेळ 15 तासावर आली. ध्यानात खंड पडला की गाडी पुन्हा मागे येते व मागच्यासारखे ध्यान होण्यासाठी पुन्हा काही दिवस जातात. हे टाळण्यासाठी जर कधी 15 तास जमले नाही तर थोड्या वेळ तरी ध्यानाला बसतो. मी शनिवारच्या केंद्राला येत होतो. मग आता रविवारच्या केंद्रावर सुद्धा उपस्थित राहण्यास सुरुवात केली. स्वामीजी आपल्याला नेहमी सांगतात की केंद्रात श्रवणाला आलेच पाहिजे, ते गरजेचे आहे. तर काही दिवसांपूर्वी मला त्यांच्या बोलण्याचा अनुभव आला. गुरुपौर्णिमेच्या बऱ्याच कार्यक्रमांना माझे येणे झाले. केंद्राच्या या सततच्या संपर्कामुळे एक चांगली मनस्थिती तयार झाली व साधना करायला उत्साह आला. इतरांचे अनुभव ऐकून प्रेरणा मिळाली. त्या उलट जेव्हा केंद्रात येणे होत नाही तेव्हा मन अनावश्यक गोष्टींमध्ये भरकटते. त्यामुळे केंद्रात श्रवणाला येणे गरजेचे आहे हे पटले. साधना करण्याच्या उत्साहावरून एक गोष्ट सांगावीशी वाटते. या शिबिरात एका साधिकांनी स्वामीजींना विचारले की केंद्रातील मोठे कार्यक्रम संपले किंवा शिबिर संपल्यानंतर साधनेला बसण्याचा जोर कमी कमी होत जातो तर काय करायचे. तर स्वामीजींनी उत्तर दिले की सद्गुरूंच्या संतांच्या आठवणी आठवल्या, ते त्या प्रसंगात कसे वागले बोलले हे आठवले की आपल्याला प्रेरणा मिळते व त्यामुळे साधनेचा जोर कमी होत नाही. केंद्रात मिळेल ती सेवा करण्याचा संकल्प मी केला. त्यामुळे मी एव्ही बद्दलच्या सेवेत सहभागी होतोय. कारण जे शिकलो त्याच क्षेत्रातील सेवा करण्याची ही संधी आहे. पण हे मनोगत लिहित असताना असे जाणवले की केंद्रातील सेवा करताना सेवाभाव ठेवला पाहिजे, याचा मी कधी विचारच केला नव्हता. त्यामुळे मी यापुढे सेवा करताना सेवाभाव ठेवण्याचा प्रयत्न करीन. अनुसंधानाविषयीचा संकल्प देखील मला खूप उपयोगी पडत आहे. जेव्हा जेव्हा माझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात, मला वाईट वाटते, रागवायला होते, तेव्हा सद्गुरूंनी केलेला तत्वम सोहम सहा चा उपदेश आठवतो. त्यामुळे मन शांत व्हायला मदत होते. या सद्गुरूंनी केलेल्या उपदेशामुळे ज्या काही घटना घडत आहेत त्यांच्याशी व त्यामुळे मनात येणाऱ्या विचारांशी सुद्धा आपला संबंध नाही असा निश्चय करण्यास मदत होते. अशा या संकल्पांमुळे साधना होते व तसेच साधनेला पूरक असे आचरण होते. म्हणून अध्यात्मिक प्रगती होण्यासाठी याचा खूपच फायदा होईल. हे संकल्प माझ्याकडून काटेकोरपणे पाळले जावोत व पुढे असेच सर्वसमावेशक संकल्प माझ्याकडून केले जावोत हीच स्वामीजींच्या चरणांची प्रार्थना.
ऋषिकेशनी अगदी सहज त्याचे विचार मांडले आणि तो कसे प्रयत्न करतोय हे ऐकून सगळ्यांनाच प्रेरणा मिळाली. तो म्हणल्याप्रमाणे खरंच हे शिबिर खूप काही देऊन गेलं. सगळेच आमच्या वयातले असल्यामुळे अगदी सकाळी वेळेवर उठून आंघोळ करून तिथे पोहोचण्यापासून सगळं नीट झालं. स्वामीजींच्या स्मृतींचा आणि भजनाच्या कार्यक्रमात स्वामीजींच्या आठवणीमध्ये सगळे इतके हरवून गेले की भजनं सांगायच्या आधी लक्षात आलं की कार्यक्रमाची वेळ उलटून गेली. एक एक जण स्वतःबरोबर घडलेल्या प्रसंगातून किती शिकून किती प्रेमाने काय भावानी साधना आणि सेवा करतो हे बघून लक्षात आलं की आपल्याला खरंच आयुष्यात काय साध्य करायचं. मी स्वामीजींच्या चरणांची प्रार्थना करते की आम्हाला सगळ्यांनाच हे जमू देत आणि त्यांना विनंती करते की त्यांनी सगळ्यांना आशीर्वचन द्यावं.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. वय वर्ष 16 ते 25 या वयोगटाचा हा युवा स्नेह कार्यक्रम, तुमचा हा कार्यक्रम निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण झाला. माझ्या असं लक्षात आलं की या कार्यक्रमामध्ये तुम्ही जास्तीत जास्त साधकांना संधी दिली. दोन निवेदक किंवा सूत्रसंचालक होते, एक सामूहिक भजन होतं, प्रार्थना होती आणि दोन मनोगत होती आणि दोन चिंतन होती. आणि एवढं सगळं करून वेळ अगदी काटेकोर व्यवस्थित अशी पाळली देखील गेली. चिंतन आणि मनोगत याच्यामधला जो फरक आहे तो फरक देखील तुमच्या मनोगतात आणि चिंतनामध्ये उत्तम रीतीने व्यक्त झाला. मनोगतामध्ये मनातले अधिक भाव प्रगट होणं गरजेचं आहे आणि चिंतनामध्ये घडलेल्या गोष्टींचा आपल्यावर कसा परिणाम झाला हे निवेदन करणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टींचं भान अतिशय चांगलं सांभाळलं गेलं. खरं म्हणजे तुमच्या सारखी तरुण मुलं आणि साधना, त्यांची साधना प्रवणता हळूहळू तुमच्या ठिकाणी पक्का होत जाणारा निश्चय, हे जर सगळं पाहिलं तर मला असं वाटतं की आपल्या या छोट्याशा कार्यक्रमाला, छोट्याशा कार्याला खूप मोठी आशा आहे. आपल्याला भव्य दिव्य कार्य करायचं नाहीये, आपल्याला संख्येने फार अफाट असं काही करायचं नाहीये, तशा प्रकारची आपली कोणाची इच्छा महत्वाकांक्षा नाही. या कामाबद्दल माझी तर अशी धारणा आहे की 2, 5, 10 मंडळी जरी उत्तम रीतीने सर्व समजून तयार झाली तरी देखील पुष्कळ आहे, इतकीच धारणा आहे. पण 2, 5, 10 काय, त्याच्यापेक्षा जास्त संख्येनी श्रोतृवर्ग निश्चित तयार होतो आहे हे खूप सुखद आहे असं मला वाटत. आपल्या जीवनाचा शोध जो आहे तो जर क्षुद्राच्या दिशेने चालू राहिला तर क्षुद्र पदरी पडत. आणि शेवटी कळतं की आपण निष्कारणच या क्षुद्र गोष्टींच्या पाठीमागं लागलो. संपदेच्या पोटी जवळपास सगळं आयुष्य जिंदगी असं म्हणतात घालवली, पण अगदी शेवटी लक्षात येतं की ती खरं म्हणजे संपदाच नव्हती. हे सगळं 16 वर्षाच्या किंवा 16 ते 25 वर्षाच्या उंबरठ्यावर करणं हे खूप महत्वाचं आहे, खूप जरुरीचं देखील आहे. याचा अर्थ तुम्ही संपत्ती मिळवणार नाही आहात असं नाही. तुम्हालाही उत्तम लौकिक मिळणारच आहे, मिळेलच. तुम्ही जगतामध्ये कुठं मागं पडाल अशी कोणतीही शक्यता नाही. जशा प्रकारची बुद्धिमत्ता त्या ठिकाणी मी पाहिली, विचार व्यक्त करण्याचं कौशल्य या ठिकाणी मी पाहिलं, ते जर लक्षात घेतलं आणि तुमची सगळ्यांची जी शिक्षण आता चाललेली आहेत ती देखील जर लक्षात घेतली तर तुम्ही तुमच्या बरोबरीच्या कोणापेक्षाही काकणभर देखील मागं नसाल तर पुढंच असाल. पण तुमचं पुढं असणं हे तुमच्या गुणांमुळे घडेल. एरवी मागं आणि पुढं या गोष्टी खूप खूप रिलेटिव्ह आहेत, खूप सापेक्ष आहेत. जीवनात स्पर्धेला काही अर्थ नाही. स्पर्धा ही केवळ आपल्याला माहीत असलेल्या लोकांचा विचार करून केली जाते. तुम्ही पाहिलं असेल की पहिलीपासून 5वीपर्यंत तुमच्या वर्गात असलेली मुलं काही काही तुम्हाला कधी दिसलीच नाहीत. नंतर 5वीपासून 10वीत असलेली मुलं ज्यांना एकेकाळी त्या वयाच्या बुद्धीप्रमाणे तुम्ही स्पर्धा समजत होतात वर्गात, ती कधी दिसलीच नाही. त्यांच्याशी कधी स्पर्धा करण्याचा प्रसंग नंतर आलाच नाही. आणि 10वीनंतर देखील 1-2 वर्ष कॉलेजमध्ये काढल्यानंतर तुम्ही आणि कुठं गेलात पुढच्या शिक्षणाकरता 12वीनंतर, तेव्हाही तुम्हाला हेच अनुभवाला आलं असेल. आणि अशा प्रकारचा भाव थेट नोकरी आणि नोकरीमध्ये देखील तसंच घडतं. तात्पुरत्या स्पर्धांमध्ये मनुष्य फार रमतो. त्याच्याऐवजी जर गुणांनी मंडित झाली व्यक्ती तर त्या गुणांमुळे तो खऱ्या रीतीने सगळ्यांना हवासा वाटतो आणि दुसऱ्या बाजूनी स्वतःची सुखशांती तो शाबूत ठेवतो. ती त्याला सोडून कधीही जात नाही. साधना सेवा आणि उपस्थितीबद्दल काटेकोर राहायचा असा संकल्पही तुम्ही केला. आणि खरंच त्या शिबिरानंतर विशेष करून मी पाहतो की शिबिरात जी जी तुम्ही मुलं मुली भाग घेणारे होतात ते मला नियमित केंद्रात दिसतात. हे जे संकल्प तुमचे होते ते संकल्प शिबिरापुरते नव्हते, तिथल्या प्रभावामुळेच केवळ प्रभावित होऊन तुम्ही काही बोलला नाहीत, तर खरंच तुम्ही ते तुमच्या जीवनामध्ये शिबिरानंतर उतरवताना मी पाहतो आहे. 16 वर्षाची व्यक्ती ही लहान नसतेच, कधीच नाही. 16 हे मोठेपणाचंच वय आहे. एवढंच नव्हे तर फार मोठमोठ्या गोष्टी 16व्या वर्षी झालेल्या आहेत. उदाहरणार्थ स्वराज्याची शपथ रोहिणेश्वराला शिवाजी महाराजांनी घेतली तेव्हा शिवाजी महाराजांचं वय 16 होत. ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ लिहिला गेला. ज्ञानेश्वर महाराजांचं वय 16 होत जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली गेली. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे जेव्हा त्यांना पेशवाई मिळाली तेव्हा त्यांचं वय 18 होत. अशा रीतीने वय लहान हे तुलनेने जरी म्हटलं गेलं तरी तुम्हाला सगळं समजतं याची मला खात्री आहे. आणि हे तुमचं सगळं समजणं तुमच्या बोलण्यातून देखील व्यक्त झालेलं आहे. क्वचित प्रसंगी जेव्हा तुम्हाला सल्ल्याची गरज असते तेव्हा तुम्हाला समजत नाही किंवा अनुभवाची कमतरता आहे म्हणून मोठी माणसं केवळ सल्ला देतात तरी देखील त्याच्यातलं तारतम्य तुम्हाला समजतं असा माझ्या मुलांवरून देखील मला अनुभव आहे. त्याच्यातलंही तारतम्य असतंच. कुठलाही सल्ला झाला तरी त्या जर तर सकटच दिला जाऊ शकतो तो स्वीकारताना जे तारतम्य लागतं ते तारतम्य या वयामध्ये निश्चित असतच असत. माझ्या बाबतीत आठवलं तरी देखील माझ्या असं लक्षात येत की वयाच्या 10वीच्या दरम्यानच मला साधना करावी असं वाटायला लागलं. देव काय आहे हे आपण समजून घ्यावं असं वाटायला लागलं. खरंच काय समाधी असेल, समाधी ही काय स्थिती असेल आणि ती आपल्या अनुभवाला येईल का, नामात काय आणि कोणतं सुख असेल ते आपल्या अनुभवाला येईल का हे त्या वयातच वाटायला लागलं. महात्मा गांधींना जे खूप मोठ्या प्रमाणावर अनुयायी मिळाले त्याच्यामध्ये वय वर्ष 16, 18 ते 25 या वयाचीच जास्त मंडळी होती. राज्य क्रांतीपासून समाज क्रांतीपासून ते पारमार्थिक क्रांतीपर्यंत जरी बोलायचं झालं तरी देखील हेच वय सहाय्यभूत असतं. हे वय कष्ट घेण्याचं असतं. या वयात भावनेचा जोर असतो. तुम्ही जर कट्टर हिंदुत्ववादी असाल समजा तर या वयातल्या व्यक्तीला विशेष करून वाटत राहत की राम मंदिर झालं पाहिजे. भावनेचा जोर असतो. तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन तर या वयात वाटत की कायदे झाले पाहिजेत, शिक्षा झाल्या पाहिजेत, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. हा जो भावनेचा जोर असतो तो जोर हे वन वागवत. जयप्रकाश नारायणांचं आंदोलन होतं ते आंदोलन या वयाच्या व्यक्तींनी चालवलं, विशेष करून सहभाग घेतला. भारतात तेव्हा एक क्रांतीच झाली. गुजरातमध्ये एक नवनिर्माण आंदोलन त्याच्या आधी झालं ते देखील तरुणांनी चालवलं. आसाममध्ये गणराज्य परिषद या नावानी एक मोठं आंदोलन उभं राहिलं ते कॉलेजच्या मुलांनी चालवलं. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव ही मंडळी क्रांतिकारक देखील तरुण वयाची होती. 50 वर्षाचा क्रांतिकारक फार कठीण. तसंच परमार्थामध्ये देखील आहे. चांगलं होण्याची प्रेरणा देखील आणि चांगलं राहण्याची प्रेरणा देखील आणि ते वागून दाखवण्याची धमक देखील याच वयात असते. आणि या वयामध्ये जर घडलं तर पुढच्या वयामध्ये ते सुरक्षित राहण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता असते. तसं पाहायचं झालं तर जीवन एक प्रकारे क्षणभंगूर म्हणतात तसं. कारण आता अमरजा म्हणाली की मी केंद्र झाल्यानंतर बाकीची मंडळी रांगेत उभी असत पण मी परत येत असे आणि खडी साखर दिल्यावर मला समाधान वाटत असे तर मला ती आठवते ना. आणि आज देखील केंद्र झाल्यानंतर शनिवारचं जी मुलं पळत येतात आणि मोठी माणसं इथं कौतुकाने थांबलेली असतात त्या मंडळींचे प्रसाद आणि त्यांना कधी कधी नमस्कारातही रस नसतो. जर आधी हातात खडी साखर दिली तर तशीच निघून जातात, नमस्कारात काही ठेवलेलं नसतं. पण ही जी घटना आहे ही घटना काल घडल्यासारखी वाटते. क्षणभंगूर याचा अर्थ फार झटपट होतं हे सगळं. काल लहान असलेली आज सीएसची एंट्रन्स एक्झामिनेशन पास झाली, काही काळाने सीएस होईल, एक जबाबदार व्यक्ती म्हणून एखाद्या कंपनीमध्ये सेक्रेटरी डिपार्टमेंटमध्ये जाईल. हे सगळं व्हायला वेळ लागत नाही. जशी चुटकी वाजवावी तसं कॉलेजमधून बाहेर पडला 40 येते. आत्ता कॉलेजमध्ये होतो असं म्हणेपर्यंत, आपण अजून तरुण आहोत असं समजेपर्यंत त्या भगिनीला वाटत असतं की हिने ताई म्हणावं, पण ते लहान मूल तिला काकू म्हणत असत. क्षणभंगुरतेमुळं आपण मागच्या क्षणात आहोत असंच वाटत राहतं, पण जीवन पुष्कळ पुढे गेलेलं असत. आता जो उत्साह असतो या वयामध्ये जी शक्ती असते ती अमर्यादित शक्ती, अमर्यादित भावना, अमर्यादित कार्यशक्ती असं सगळं आता या वयात जरी असलं तरी देखील ती मर्यादितच असते. जर ठरवून जीवन जगलं तर फारच चांगलं जीवन जगता येणं शक्य असत. सगळं करू शकत नाही. समय काळ फार अल्प असतो आपल्या हातातला. अगदी 2-4 वर्षांपूर्वीचे 2 वर्षांपूर्वीचे युवा स्नेह कार्यक्रम जर पाहिले तर आता युवा स्नेह कार्यक्रमामध्ये इलिजिबल असलेले तुम्ही या कार्यक्रमात नव्हतात. आणि याच्या 25 पुढे गेलेली काही मंडळी तेव्हा 25 आत होऊन इथं कार्यक्रम सादर करत होती. मी अशी एक गोष्ट वाचली होती की एक फकीर यात्रेला चाललेला होता. त्याच वेळेला एक युवक देखील घाईघाईने धावत पळत गर्दीतून पुढे पुढे जात होता. त्या फकीराला जेव्हा धक्का लागला त्याचा तेव्हा त्याने त्याच्या दंडाला धरून थांबवलं, म्हणाला की कुठे चाललास काही गडबडीत? तेव्हा तो म्हणाला की आपल्या घरी चाललेलो आहे. तर फकीर सहज विचारत झाला की कोणतं घर, कारण जातो तर यात्रेच्या दिशेने आणि म्हणतो तर घरी चाललेलो आहे. हा घराकडून आलेला आहे आणि यात्रा ज्या बाजूला आहे तिकडे चाललेला आहे आणि म्हणतोय की आपल्या घरी. म्हणून फकीर म्हणाला की कोणतं घर? तेव्हा तो युवक म्हणाला की घर तर एकच आहे परमात्म्याचं घर, त्याच्याच घरी चाललोय, त्याचाच शोध घेतोय. फकीराला देखील आश्चर्य वाटलं की आपण आपल्या गावाहून ज्या झाडाखाली राहत होतो तिथून आपण आपल्या घरी चाललो या भावनेने चाललेलो नाहीये. असं युवकाचं स्वप्न असत. त्याचा शोध घेणं, त्याचं घर सापडवणं हे ज्याच्या जीवनाचं ध्येय होऊन बसलेलं आहे त्याला ते घर सापडतं. आणि उरलेल्या घरांचा शोध हे एक प्रकारचं स्वप्नच असत. असं स्वप्न की आपण ज्याला आपलं घर म्हणतो त्या घराच्या आपण झोपतो त्या खोलीच्या बाहेर देखील जेव्हा यायची ताकद अंगात राहत नाही तेव्हा घर हे अगदी स्वप्नवतच वाटायला लागतं. त्यामुळे घरच काय, त्याचा शोध घेण्याखेरीज जे जे केलं जातं ते तसं स्वप्नच असतं. कारण वाढत्या वयाबरोबर आणि कमी होणाऱ्या इंद्रियांच्या शक्तीबरोबर सगळी व्यर्थता समजायला सुरुवात होते. पण तो युवक धावत पळत चाललेला होता आणि घराचा शोध घेत होता. त्याला सांगण्याची गरज होती की परमात्मा तर स्वतःमध्ये लपलेला आहे, तू बाहेर धावतोयस त्याचं घर शोधण्यासाठी. तसं बाहेर त्याचं घर कुठेही सापडणार नाही. त्याला शोधण्यासाठी धावणं हा देखील एक भ्रमच आहे. त्याला शोधण्यासाठी थांबावं लागतं आणि बसावं लागतं. तू जसं करतोस की नाही तसं ध्यानाला बसून मात्र तो सापडतो. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील निश्चलपणे धनुर्धरा चालणे येथींचे असं म्हटलेलं आहे. इथलं जे चालणं आहे ते निश्चल होणं म्हणजे इथलं चालणं आहे. इन्हीच्या चालणीने तो मिळत नाही. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरंच तुम्ही कुठं आहात ते मला लक्षात येत आहे. तुमच्याकरता सुधीर काकांनी आणि सुधीर दादांनी दोघांनीही जे कष्ट घेतलेत ते मला माहीत आहेत. त्यांनी किती विचार करून ते शिबिर आयोजित केलेलं होतं याच्याशी मी जवळून परिचित आहे. आणि तुमच्यामध्ये ते संक्रमित झालं हे मला तिथेही समजत होत पण इथं त्याची अभिव्यक्ती अजून चांगली वाटली. त्यामुळं मी खरंच म्हणेन की वाह मधुरा असं मी तुला म्हणेन. तुझी ही जी छोटीशी सेवा आहे ती सेवा खरंच खूप चांगली झाली. परीक्षेच्या आधीच्या बाबत मात्र मी तुम्हाला परत एकदा सांगतो. परीक्षेला तुम्ही जाता त्याच्या आधी अर्धा तास तिथे जाऊन ध्यानाला बसा. मी असं म्हटलेलं होतं की कोणाशी बोलू नका, संभाव्य प्रश्नांची चर्चा करू नका. तुमचा अभ्यास तुम्ही जो केलेला आहे, तुमचा मित्र तुमची मैत्रीण तुम्हाला असं म्हणेल की हा अभ्यास केलास आणि या प्रश्नाचा अभ्यास केला नाहीस मग तुझं कठीण आहे असा गोंधळ होऊ देऊ नका. म्हणून तुम्ही कोणाशी बोलू नका असं मी म्हटलो होतो. जर 10 मिनिटं आधी आत सोडलं किंवा 15 मिनिटं आधी आत सोडलं, काही काही परीक्षांच्या वेळेला विद्यार्थी आला की आत जाऊन बसू शकतो, तर डोळे मिटून बसा, निर्विचार व्हा, थोडस ध्यानासारखं बसलात तरी चालेल, पण कृपा करून तिथं बाकावर मांडी घालून ध्यानाला बसू नका. ध्यानासारखं मात्र जरूर करा, आत वळा, अंतर्मुख व्हा, आठवू नका या प्रश्नाचं उत्तर काय आहे, त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. याचे 8 पॉइंट्स आहेत, आपल्याला 5च आठवतात, 3 कोणते या भानगडीत पडू नका. ते रिप्रोड्यूस होण्याची शक्ती तुमच्या ठिकाणी असते, ते आपोआप रिप्रोड्यूस होईल. तुम्ही शांत राहा तर आपोआप उतरवलं जाईल. अशा करता की याच्यावरून प्रेरणा घेऊन कोणी परीक्षेच्या हॉलमध्ये खरोखर ध्यानाला बसू नये. एखाद वेळेला मी सांगताना थोडा शब्द इकडं तिकडं माझाही झाला असणार, त्या अर्थी तुम्हाला तसं वाटतं, त्या अर्थी आपल्या इथं येणारी एक साधिका, तिने नाईट ड्युटी होती, ती नर्स होती, आणि नाईट ड्युटी होती तेव्हा काय पेशंट्स आवश्यक आहे ते पाहून त्यांच्याकरता जी जागा असते तिथं पलंगावर डोळे मिटून ध्यानाला बसली. दिवे मालवलेले होते आणि मग कशा करता तरी ती डोकं टेकून टेबलावर झोपलेली दुसरी एक नर्स आत गेली तेव्हा एकदम कोणीतरी बसले असं तिला वाटलं आणि जोरात किंचाळली आणि काहीतरी कानावर हात ठेवून बाहेर आली की इथं कोणीतरी बसले. मग ती आली बाहेर की मी इथं ध्यानाला बसलेले होते असं. एकदम मला तसंच काहीतरी चित्र डोळ्यासमोर आलं. माझ्याही बाबतीत एकदा झालं होतं बरं का, पण अशी परीक्षा वगैरे नव्हती. आमच्या वाईच्या घरी मी गेलो होतो आणि तिथं आम्ही आमच्या खाली जशा खोल्या होत्या तसं वर देखील 3 माड्या होत्या. आमच्या घराची मधलं माझघर जसं पूर्ण अंधार असेल तसं आमची मधली माडी देखील चांगलीच अंधारी होती. मी जाऊन बसलो तेव्हा 5:30 वाजलेले होते. थंडीचे दिवस असल्यामुळं 6:15 दरम्यान हळूहळू अंधारच झाला. मी 1.5 तास बसायचं ठरवलं होतं तर आमच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी एक बाई वर आल्या काहीतरी आवरण्यासाठी म्हणून आणि एकदम किंचाळत खाली गेल्या. माडीत कोणीतरी आहे वेळूत. अर्थात हा तेव्हा सहज झालेला घोटाळा होता, पण तुमची कोणाला भीती वाटायला नको म्हणून सांगितलं. परमार्थ करताना एक गोष्ट निश्चित आहे की तुमचं जे जीवन आहे ते जीवन तुमचा संकल्प आणि तो संकल्प तुमच्या जीवनामध्ये उतरवणं याच्याकरता आपल्या स्वतःचं जीवन तसं घडवणं याच्यावर अवलंबून आहे. एकदा बाबासाहेब पुरंदरे स्वामीजींना म्हणाले की तुम्ही ज्ञानेश्वरी सांगा, मी शिवचरित्र सांगतो, आपण सगळा महाराष्ट्र दुमदुमून टाकू असं म्हणाले. तेव्हा स्वामीजी म्हणाले की ते शिवचरित्र सांगून महाराष्ट्र दुमदुमण्याचं काम तुम्ही करा, मी आपला माझ्या भागेश्वर निवासच्या खोलीत ज्ञानेश्वरी सांगेन. कारण तुम्हाला काही करायचं नाहीये, तुम्हाला फक्त कोणी घोडपट टाकली, कोण चढून गेलं, आता जर उलटून आलीस तर खांडवे करीन, भाकरी संघ खाईन, अशा गोष्टी सांगायच्या. तुम्हाला काही स्वतःही चढायचं नाहीये घोडपट टाकून, तुम्हाला गोष्टी सांगायच्यात. मला ज्ञानेश्वरी सांगायची म्हणजे ते जीवन मी जे सांगतो ते जीवन जगून दाखवायचं. तुम्ही सांगता या कामाचं निश्चित मोल आहे समाजामध्ये, हे करणं गरजेचं आहे. पण अशी ज्ञानेश्वरी गावकांना सांगून महाराष्ट्र दुमदमवू शकत नाही. कुठेतरी माझं जीवन थोडं बहुत जे ते जीवन धन्यतेला जाळणं एवढाच माझा उद्देश आहे असं म्हणाले. तशा प्रकारे परमार्थ हा फार सामाजिक करणं हे आपलं काम नाहीये. आपलं जीवन सुधारणं हे आपलं काम आहे. आपुला तो गळा घेई उगवोनी असं म्हणतात तसं. त्यामुळं ते जीवन तुमच्या वाट्याला आलेलं अतिशय धैर्याने शिस्तबद्धतेने ठरवून स्वतःवर प्रयोग करत हळूहळू घडवायचं हे तुम्हाला करायचं आहे. बाकी भगवंताची कृपा या कार्याला निश्चितच असते. सर्व संतांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी निश्चितच असणार आहेत. सर्व संप्रदाय देखील त्याची शक्ती देखील तुमच्या पाठीशी निश्चितच असणार आहे. कारण आपण देह मन बुद्धीच्याही बुडाशी असणार शुद्ध अविनाशी चैतन्य स्वरूप आहोत. हा बोध अतिशय समाधान शांती देणारा आहे. आणि सगळे संत खरं म्हणजे अपेक्षेने पाहत आहेत की कोण या बोधाकडे येतो, कोण हे जीवन जगू इच्छितो. त्यांच्यावर त्यांची विशेष कृपा असते असणारच याचा भरोसा ठेवा. अशा तऱ्हेने तुमचा हा जो प्रगत कार्यक्रम तुम्ही केला तो प्रगत कार्यक्रम अतिशय चांगला झाला. मी दरवेळेला काय करतो की ही जी कार्यक्रम पत्रिका आहे ही माझ्या डायरीमध्ये लिहून घेतो आणि प्रत्येकाचं बोलणं झालं की ते मला कसं वाटलं याच्याकरता मी टिक करतो. एखाद्याचं जर समजा तेवढं नाही वाटलं तर टिक करत नाही. आज मला सगळ्या टीका कराव्या लागल्या. अशा करता की तुमच्या ठिकाणी असणारे जे गुण आहेत ते इथला कार्यक्रम झाल्यानंतर मीही कुठेतरी विसरलो असं नको व्हायला. माझ्याही ते लक्षात असावेत. हे पाहिलं की मला आठवत. त्यामुळे मी माझ्या करता माझ्या पुरतं हे करून घेत असतो. त्या तऱ्हेने तुमच्या या वाटचालीमध्ये तुमच्या बरोबर सदैव मी आहे. आणि त्या वाटचालीतून मिळणारं जे यश आहे ते तुमचंच यश तुमच्या पदरी पुरेपूर घालण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत स्वामीजींसारखे संत अतिशय उत्सुक देखील आहेत. तुम्हाला तुमचं जीवन निश्चित घडवता येईल असा मलाही विश्वास आहे. हरि ओम तत्सत. हरि हरि. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.